स्तोत्रसंहिता अध्याय 84. हे सेनाधीश परमेश्वरा, तू जेथे राहतो ती जागा किती लावण्यपूर्ण आहे. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची खूप आतुरता लागली असून तो अतिउत्सुकही झाला आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला अरुळी मारीत आहे. हे सैन्याधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्याजवळ चिमणीला आपले घर आणि निळवीला आपले पिल्ले ठेवण्यासाठी कोठे सापडले आहे. जे तुझ्या घरात राहतात ते आशीर्वादित आहेत. ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. ज्या मनुष्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे, ज्याच्या मनात सिंहनेचे राजमार्ग आहेत, तो आशीर्वादित आहे. शोकाच्या खोऱ्यातून जाताना त्यांना पिण्याच्या पाण्याचे झरे सापडतात. अगोटीचा पाऊस त्यांना पाण्याच्या तलावाने झाकतो. ते सामर्थ्यापासून सामर्थ्यात जातात. त्यातील प्रत्येक जणाला सुयनेत देवाचे दर्शन लाभते. हे सेनाधीश परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक. याकोबाचा देवा, मी जे सांगतो ते माझे ऐक. हे देवा, तू आमची ढाल आहेस. अवलोकन कर. तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. तुझ्या अंगणातला एक दिवस इतर ठिकाणातल्या हजार दिवसापेक्षा उत्तम आहे. दुष्टाच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे हे मला चांगले आहे. कारण परमेश्वर देव आमचा सूर्य आणि ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो. जो प्रामाणिकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिले वाचून तो राहणार नाही. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भरोसा ठेवतो तो आशीर्वादित आहे.